सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर 10:21 मिनिट्स मॉर्निंग नंबर वन मध्ये रुद्राय तुमच्या सोबत एंड मॉर्निंग नंबर वन मध्ये आज योग दिनाबद्दल बोलणं सुरू आहे. योगाभ्यास, प्राणायाम या सगळ्या गोष्टी आपल्याला निरोगी आयुष्यासाठी किती महत्वपूर्ण असतात हे आपल्या सगळ्यांना चांगलंच माहिती आहे. माझ्या जनरेशनची जी पोरं ऐकत आहेत, आपल्याला लहानपणच्याला प्रचंड सवयी होत्या आपल्या आईकडून, शिक्षकांकडून या गोष्टी करून घेतल्या जायच्या आपल्याकडून, आणि त्यामुळे शीर्षासन, शवासन. बरं, आता बघा, शीर्षासनानंतर डायरेक्ट शवासनच आठवतं. असो, वज्रासन, ताडासन, गरुडासन या सगळ्या गोष्टी आपल्याला बऱ्यापैकी माहिती आहेत. आज सकाळपासूनच योग दिनाचं सेलिब्रेशन संपूर्ण शहरात सुद्धा सुरू आहे आणि वेगवेगळ्या शाळांच्या इथला माहोल जर तुम्ही पाहून आलात, आ हा, योग शिक्षक छान पद्धतीनं विद्यार्थ्यांना प्राणायाम, अनुलोम विलोम आणि सगळी योगासनं यांची माहिती देत आहेत. शास्त्रोक्त पद्धतीनं योगासनं कशी करायला हवी हे त्यांना शिकवत आहेत. आपल्या इकडे एक फार सुंदर परंपरा होती. पोरगा थोडासा मोठा झाला, थोडंसं त्याला प्रॉपर कळायला लागलं, समजायला लागलं की सूर्य नमस्कार त्याला शिकवले जायचे. आणि ह्या वयात आल्यानंतर, आता थोडं मोठं झाल्यानंतर आपल्या लक्षात येतं की खऱ्या अर्थानं सूर्य नमस्कार या गोष्टीमुळे संपूर्ण शरीराचा व्यायाम होतो आणि सगळ्या आधी व्याधी आपल्यापासून दूर पळतात. नाशिक खऱ्या अर्थानं आपल्या देशाला मिळालेला एक फार सुंदरसा वारसा आहे योगाभ्यास. श्री नरेंद्र मोदी यांच्या विचारातून ह्या ज्या योग दिनाला सुरुवात झाली आहे त्याचा प्रचार प्रसार सर्वत्र होतो आहे. संपूर्ण जगभर योगासनांची शिबिरं आयोजित केली जात आहेत. संपूर्ण जगभर योगाभ्यासाचं महत्त्व लोकांना पटवून दिलं जातं आहे. ते आता आपणसुद्धा आपल्या आयुष्यात त्या सगळ्या अभ्यासाची, त्या सगळ्या शास्त्राची अंमलबजावणी करणं अत्यंत गरजेचं आहे. मॉर्निंग नंबर वनमध्ये रुद्र आहे तुमच्यासोबत. आज बाय द वे आणखीन एक महत्त्वपूर्ण दिवस आहे, आज वर्ल्ड म्युझिक डे सुद्धा आहे. इस दिन का भी सेलिब्रेशन यहाँ पे होगा.